एक चिंटू नावाचा मुलगा होता, फार खादाट, त्याला खायची फार आवड. जे दिसेल ते आपला खात सुटायचा. गुलाबजांबू दिसले गुलाबजांबू खा, पेढे दिसले पेढे खा, जे असेल ते खात सुटायचं. त्याचे वडील त्याची आई त्याला सांगायचे, अरे असं इतकं खाऊ नये बाळ, इतका आदर्शपणा बरा नाही, पण याच्या काही ते डोक्यात शिरायचं नाही. आणि एक दिवशी तो असं खूप चिडला आणि म्हणाला, काय देवप्पा किती चिक्कू आहे. एवढ्या एकदम काळ 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 असा आवाज झाला आणि वीज चमकली. त्यानं दचकून पाहिलं तर समोर देवप्पा उभे. हा आश्चर्याने बघायला लागला. देवप्पा म्हणाले, अरे चिंटू, मी देवप्पा. आता तू काय म्हणालास, देवप्पा फार चिक्कू आहे हा, का रे असं म्हणालास. तर मग चिंटू म्हणाला, देवप्पा अहो मी चिक्कू म्हणू नको तर काय करू. आता तुम्ही मला एकच तोंड दिलं, दोनच हात दिले, या एका तोंडानं आणि दोन हाताने मी किती खाणार. मोठी पंचायत होते, रावणासारखी मला 10 तोंड आणि 20 हात का नाही दिले हो तुम्ही मला. मी ते चिक्कूपणा केला तो. असं होय, मग तुला काय पाहिजे बाळ. तर चिंटू म्हणाला, हे बघा मला रावणासारखं करायला, म्हणजे 10 तोंड आणि 20 हात, हे मला खूप खाता येईल. देव म्हणाले, तथा असतो तसंच होईल. आणि एकदम कडकडाट झाला, विजेचा लखलकाट झाला आणि चिंटूला तोंड फुटायला लागले. एकाची दोन, दोनाची तीन, तीनाची सात, सताची 10 तोंड आणि 20 हात. अरे बापरे, त्याला अतिशय आनंद झाला. वा, आता 20 हात आणि 10 तोंड, किती खाऊ आणि किती नको असं त्याला झालं. आणि मग तो लागला खायला. जे दिसेल ते 20 हातानी 10 तोंडाने खा 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 खाय. त्यामुळे घरात मोठी पंचायत झाली की घरातलं सगळं अन्न संपून जायचं. हा कुठे जेवायला नेला तर तिथलं सगळं अन्न खाऊन टाकायचा. लग्नाच्या जेवणावेळीत नेला तर तिथलं सगळ्यांचं अन्न हा खाऊन टाकायचा. आणि शिवाय दुसरं काय झालं की एक विचित्र रूप याचं, 10 तोंड आणि 20 हात. त्यामुळे रस्त्यात मुलं चिडवायला लागली, दगड फेकायला लागली. त्याला अगदी फार विचित्र झालं, नको नकोच झालं, पळता भुरी थोडी झाली. शेवटी हा घरातल्या घरात बसायला लागला, कुठे बाहेर जायच ना, कारण सगळे हसायचे, चेष्टा करायचे, टिंगल करायचे. आणि घरात परत आई बोलायची, वडील बोलायचे खातो म्हणून किंवा काय करायचं. मग एक दिवशी काय झालं की धो 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 पाऊस पडायला लागला. तर याला वाटलं, अरे इतके दिवस आपण आता घरात कोंडून आहोत, पावसाचं कुणी बाहेर येत नसेल, आता कुणी नसेलच रस्त्यात, तर आपण एक चक्कर मारून तरी येऊया. म्हणून त्याने एक छत्री घेतली आणि तो पावसात बाहेर गेला. छत्री उघडून गेला पावसात तर काय, फक्त दोनच तोंड छत्रीनं झाकलेली, बाकीची सगळी उघडी, सगळं अंग उघड. आणि तो भिजायला लागला, डोकी भिजून गेली, अंग सगळं भिजून गेलं. तो थरथर कापायला लागला, कुडकुडायला लागला, थंडी वाजायला लागली त्याला. आणि तसाच कुडकुडत तो असं करीत आतमध्ये आला घरामध्ये. आणि पाहतो तर काय, ही सर्दी सुरू झालेली, फटाफट शिंकतोय. आता 10 तोंडाने फटाफटा फटाफटा शिंकतोय, किती आवरणार, नाक गळताय सगळी, त्याची हबेलंडी उडाली होती. आणि तो अतिशय वैतागला आणि मग म्हणाला की काय देवा, हे काय केलंस रे, मला 10 तोंड दिली, 20 हात दिले, पण मी आता किती अशिंक आवरू, किती नाक आवरू, माझी फजिती झाली पास. तेवढ्यात नाक कडकड 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 आवाज झाला, केसा लखलकाट झाला आणि देव समोर आले. मग देव म्हणाले, काय चिंटू आता कळलं ना 10 तोंड असल्यावर काय होतं. अरे बाबा, आपलं एक तोंड आणि दोन हात तेच बरे, त्यानं जेवढं जाईल तेवढंच खात जा, जास्तची हाव धरू नकोस. तेव्हा चिंटूला ते पटलं, त्यानं देवाचे पाय धरले आणि तेव्हापासून त्यानं तोंडावर नियंत्रण ठेवलं, कमी खायला सुरुवात केली.